ಮಾಡಿ this one didn't keep.
Gracias.
それが結構ダンサスだって思って、ね、やっぱ起きてるんですよ。それで頑張ります。ドラッとロケになっちゃうのだから、バタンとこう、バタンとこう、ロケに行って、出て、出て、さっと欲しい。だから、また、決して結果のコツはどうだ तर मला
चित्र कसलं होतं? दुःख, चिंता, उद्वेग, काम, क्रोध ही भावना निर्माण होते. बरोबर? कोणी गरम पाणी गरम पाण्यामध्ये सुख सुविधा हा भाव निर्माण होतो. पण एकदा मे महिन्यात कोणी पाणी आणलं त्यावेळी सुख निर्माण होतो. कोणी मे महिन्यामध्ये गरम गरम पाणी त्यावेळी दुःख त्यावेळी त्रास. मग या पाण्याचा काय दोष? पाणी हे दुःखदायक पाणी 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 गरम पाणी गरम पाणी येतात पाणी गरम पाणी या मनामध्ये आपण त्याचं चित्र केलेलं आहे. थंडी असताना गरम पाणी उष्णता असतो थंड ग्लास पाणी हे सुख आणि दुःख हे इतकं तकरादू आहे इतकं ते अस्थायी आहे. आणि याचमध्ये आपला बॅलन्स तोल सांभाळता सांभाळता आयुष्य जे लोक हे आपल्या स्वतःच्या येते तुझले कोणासाठी त्यात अशा बातम्या असतात की भाजीत मीठ कमी झालं म्हणून बायकोच्या डोक्यात पाटा घालून खून. किंवा परवाचीच गोष्ट आहे, बायकोने तयारी केली नाही वेळेवर, नवरा फार रागावला, तो राग किंवा त्याचं जे पानाचे सूर ऐकत असताना बायको पण त्याला काहीतरी बोलली, तर तो तसाच त्याने तिथे तयारी केली पण तो तयारी न घेता निघून गेला. तर तो असताना पण ती त्याला बोलून बोलत होती, अपशब्द बोलत होती. आणि शेवटी त्याचा राग इतका अनावर झाला त्या बाईचा, तिने गाडी काढली बाहेर त्या घरामध्ये नवरा ऑफिसमध्ये गाडी काढली. तो ठाण्याचा ब्रिज आहे, पहिला जाताना लागतो तो त्या ब्रिजवरती गेली आणि सर्व तिला जीव दिला पाण्यात. हा तर एका लहानच्या याच्यावर